ये जांगलिकायमाने संसार हाला हलमोह शांतये पुंडलीक वरदे हारि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय मागच्या रविवारपासून आपण 17व्या अध्यायाला सुरुवात केलेली आहे। श्रद्धा त्रय विभाग योग असं 17व्या अध्यायाचं नाव आहे। दैवी आणि आसुरी गुणसंपदेची लक्षणं 16व्या अध्यायामध्ये सांगितली, पण दैवी आणि आसुरी असा भेद मुळातच निर्माण का होतो असा एक प्रश्न आहे। आपल्या आपल्या प्रकृतीच्या नियमनाप्रमाणे किंवा प्रकृतीच्या स्वभावाप्रमाणे असा भेद निर्माण होतो असं भगवद्गीता उत्तर देखील देते। 7व्या अध्यायामध्ये प्रकृत्याः नियता स्वया, ज्याच्या त्याच्या प्रकृतीप्रमाणे हे घडतं असं भगवंतांनी सांगितलं। नवव्या अध्यायामध्ये यांती देवव्रता देवान पितृन यांती पितृव्रता भूतानी यांती भूतेज्या यांती मद्या जिनोपी माम, जे देवांचं यजन करतात ते देवांना प्राप्त होतात, जे पितरांचं करतात ते पितरांना प्राप्त होतात, जे भूतांचं क्षुद्र योनींचं असं यजन करतात ते क्षुद्र योनींना प्राप्त होतात, आणि जे माझं यजन करतात ते मला प्राप्त होतात असं सांगितलं। असंही सांगितलं की हे सर्व यजन या स्वतंत्र देवता नसून प्रत्यक्षतः मला मिळतं, पण त्यांच्या मनामध्ये या स्वतंत्र देवता आहेत असा भाव असल्यामुळं त्या त्या देवता त्यांना फल देतात असा त्यांचा भाव निर्माण होतो। असं असल्यामुळं तू मात्र यत करोशी यदश्नासी यत जुहोशी ददासी यत यत तपस्यसी कौंतेय तत् कुरुष्व मदर्पणम, म्हणजे जे जे काही खाशील देशील तप करशील पिशील अशा ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी तू मदर्पण बुद्धीनी कर, परमात्म अर्पण बुद्धीनी असं कर असं भगवंतांनी सांगितलं। अर्जुनाचा या अध्यायामध्ये जो प्रश्न आहे त्याला पार्श्वभूमी अजून देखील आहे। जर आपली आपली प्रकृती अशा प्रकारे नियमन करत असेल आणि 14व्या अध्यायाप्रमाणे प्रकृती ही त्रिधा असेल, त्रिविध प्रकारची असेल, गुणत्रय विभाग सत्व रज आणि तम असा प्रकृतीमध्ये जर गुण असेल आणि 14व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सत्वोत्कर्षाला महत्व दिलेलं आहे, असं जर असेल तर यत करोशी यदश्नासी जे जे काही करशील जे जे काही खाशील जे जे काही पिशील या शब्दावरून असं दिसतं की मदर्पण भावनेनी कसंही केलं तरी देखील चालेल असं 9व्या अध्यायावरून दिसतं। जे खाशील ते पण माझ्या मला अर्पण करून कर, जे करशील ते पण मला अर्पण करून कर, पण 14व्या अध्यायामध्ये देखील मध्ये मात्र कुठेतरी ही गोष्ट भगवंतांनी अजून रेस्ट्रिक्ट केली असं दिसतं, नियंत्रित केली असं दिसतं, कारण भगवंत सत्वगुणाला महत्व 14व्या अध्यायामध्ये देतात। आणि ही जी सात्विक गोष्ट आहे ही सात्विक गोष्ट जतन करावी असं देखील सांगतात। त्याचा उत्कर्ष करावा असं सांगतात, तरच तू गुणातीत होऊ शकशील असं निरूपण करतात. एवढंच नाही तर 16 अध्यायाच्या अखेरीला भगवंतांनी तस्मात शास्त्रम प्रमाणंते कार्या कार्य व्यवस्थितौ, शास्त्र हे प्रमाण आहे असं परत सांगून ठेवलं. काही जे करायचं ते आणि जे न करायचं ते हे शास्त्रांनी सांगितलेलं असलं पाहिजे असंही सांगितलं. मग यत करोशी यदश्नासी यत जुहोशी ददासी यत, याला नेमका अर्थ काय राहिला? जर शास्त्र म्हणतं तसं हे करायचं असेल तर मग 9 अध्यायामध्ये जे जे काही करशील, जे जे काही खाशील, जे जे काही तप करशील ते मला अर्पण करून कर म्हणजे झालं असं भगवंत सांगतात, याला निश्चित अर्थ काय राहिला? जर सत्वगुण वाढवायचा असेल आणि शास्त्र सांगतं तसं वागायचं असेल तर काहीतरी नियमच असला पाहिजे इथं. मग 9 अध्यायामध्ये असं कशा पद्धतीने सांगितलं गेलं असेल असा अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला. म्हणून अर्जुन भगवंतांना विचारतो आहे की ये शास्त्र विधी मुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः, श्रद्धा आहे. प्रश्नाचं स्वरूप असं आहे की अंतःकरणामध्ये श्रद्धा आहे, पण जो शास्त्र विधी सांगितलेला आहे तो शास्त्र विधी सोडून यजन घडत आहे. तेषाम निष्ठा तू का कृष्ण, त्यांची निष्ठा म्हणजे आंतरिक अवस्था किंवा मनाची स्थिती कशा प्रकारची समजायची, कोणत्या निष्ठेनी ते कर्म करतात असं समजायचं. शास्त्र न लक्षात घेता ते कर्म करतात, पण त्यांचं कर्म किंवा त्यांचं यजन, त्यांची भक्ती ही श्रद्धेने आचरली जाते आहे, पण त्याच्यात शास्त्र नाही. तेषाम निष्ठा तू का कृष्ण सत्वमाहो रजस्तमहा, मग ती सात्विक समजायची की राजस समजायची की तामस समजायची. हे कृष्णा, श्रद्धेनी युक्त असून देखील शास्त्रातील विधी सोडून जे यजन करतात त्यांची निष्ठा आंतरिक अवस्था किंवा मनाची स्थिती ही कोणती समजायची, सात्विक की राजस की तामस, असा प्रश्न या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाने विचारला. म्हणून 9 अध्यायाचं हे परिशिष्ट समजलेलं आहे. कशाही प्रकारे उपासना करून चालणार नाही असा आता इथं अर्थ झाला. त्याच्या निष्ठेला 14 अध्यायाप्रमाणे सात्विक राजस तामस असं काही परिमाण जर लाभत असेल आणि सत्ववृत्ती धारण करून त्याचा उत्कर्ष करून घेऊन जर गुणातीत होता येत असेल इतर निष्ठांनी नाही, तर मग अशी काही सोय आहे का की शास्त्रांनी नाही सांगितलं पण श्रद्धेनी आचरलं तर त्या व्यक्तीला काहीतरी उन्नती घडेल की काय, अशा समजुतीतून अर्जुनाने हा प्रश्न विचारला. याच्यात जो शास्त्र हा शब्द आहे तो शास्त्र म्हणजे गीताशास्त्र, पहिली गोष्ट. 15 अध्यायामध्ये इति गुह्यतमम शास्त्रम असा ज्याचा उल्लेख आलेला आहे ते 2 अध्यायापासून ते 15 अध्यायापर्यंत सांगितलेलं गीताशास्त्र. आणि गीताशास्त्र आहे हे उपनिषदातून आलेलं शास्त्र आहे. इति श्रीमद भगवत गीतासु उपनिषदसु, पहिली गोष्ट म्हणजे ते भगवंतांनी सांगितलेलं आहे, कृष्ण परमात्म्यांनी सांगितलेलं आहे. पण कृष्ण परमात्म्यांनी शास्त्राला सोडून सांगितलेलं नाही, उपनिषदसु उपनिषदांमधून आलं तेच कृष्णाने सांगितलं. त्याला ब्रह्मविद्या असं म्हटलं जातं ते भगवंतांनी सांगितलं. त्याला योगशास्त्राचा देखील आधार आहे, म्हणजे भगवंत देखील आधाराशिवाय बोललेले नाहीत. आणि कृष्णार्जुनांच्या संवादातून जे निर्माण झालं ते 15 अध्यायाच्या अखेरीपर्यंत सांगितलं गेलेलं ते शास्त्र. त्या शास्त्रामध्ये सांख्य म्हणजे आत्मविषयक तत्वज्ञान, त्या तत्वज्ञान मुरलेल्या स्थितीमध्ये सहज असणारी अशी कर्मनिष्ठा, तसंच योगबुद्धी म्हणजे स्थिर बुद्धी होण्यासाठी म्हणून, आत्म्याच्या ठिकाणी बुद्धी रत होण्यासाठी म्हणून सांगितला जाणारा कर्म मार्ग, तसंच कर्माच्या गोष्टी या आदेशासारख्या असतात. मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्य, सर्व कर्म माझ्या ठिकाणी अर्पण करून, अध्यात्म चेतसा, माझ्या ठिकाणी परमात्म्याच्या ठिकाणी वृत्ती ठेवून किंवा आत्मभाव राखून, फलाशा टाकून निराशीही निर्ममो भूत्वा, ममत्व टाकून युद्धस्व विगत ज्वराहा, तू अभिनिवेश टाकून कर्म कर. पण अशी कर्म करता कशी येणार आहेत त्या परिस्थितीमध्ये, या पुष्कळ कर्मयोगाच्या आज्ञा झाल्या तरी देखील त्याला मी योग्य होण्यासाठी म्हणून माझी देह मन बुद्धी तशा प्रकारची कर्म करण्यासाठी योग्य होण्यासाठी म्हणून काही साधनांची आवश्यकता आहे. म्हणून मग अधिक ध्यान, ध्यानादी साधना, त्या साधनांनी माझं मन, माझी इंद्रिय, माझी बुद्धी या प्रकारे कर्म करण्यासाठी जी तयारी, पूर्वतयारी माझ्या ठिकाणी व्हायला पाहिजे ती या ध्यानानी होते. आणि एवढं झाल्यानंतर देखील जीवनामध्ये रिक्त असा बराच काळ राहतो, त्या काळामध्ये श्रद्धा प्रेमानी भगवत भजन, अशा प्रकारे भगवद्गीतेचं शास्त्र विकसित झालेलं आहे. आणि हे जे शास्त्र आहे हे शास्त्र व्यक्तिगत आत्मज्ञानाचं आहे, आणि ते आत्मज्ञान या जगताच्या ज्ञानाशी सांभाळायचं कसं, हा विज्ञानात्मक भाव देखील भगवद्गीतेमध्ये 15व्या अध्यायापर्यंत सांगितला गेला. याला भगवंत शास्त्र असं म्हणाले. ये शास्त्र विधीमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विता हा, अशा प्रकारचा शास्त्रातला सगळा विधी सोडून देऊन केवळ श्रद्धेनी जे उपासना करतात त्यांची निष्ठा, आंतरिक निष्ठा कशी समजायची, सात्विक की राजस की तामस. शास्त्र मार्ग सोडून स्वैर वर्तनानी सिद्धी मिळत नाही असं खरं म्हणजे 16व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. उत्तम गती सुख काहीच मिळत नाही असंही सांगितलेलं आहे. तरी देखील शास्त्र रहित पण आपापल्या श्रद्धेला अनुसरून चालविलेली उपासना ही समर्थनीय होऊ शकेल का असा प्रश्न अर्जुनांनी विचारलेला आहे. आणि त्याच्यावर शास्त्र दृष्टी सोडून केवळ स्वाभाविक सत्वगुणाच्या जोरावर सर्वांतर्यामी परमेश्वराच्या यजना एवढी मजल गाठता येत नाही, राजस्तामस तर सोडूनच द्या, पण शास्त्रविधी सोडून सात्विक गुणांच्या केवळ आधारावर देखील एवढी मोठी मजल गाठता येत नाही असं असल्यामुळे उपासना ही नेहमी शास्त्रदृष्ट अशी असली पाहिजे, शास्त्रांनी दाखवलेली अशीच असली पाहिजे, तसंच तत्वज्ञानयुक्त अशी असली पाहिजे. अशा प्रकारचं भगवंतांचं या अध्यायावर एकूण कथन आहे. भगवंत असं म्हणतात की प्राणीमात्रांची श्रद्धा ही स्वभावतः राजस, तामस, सात्विक अशा तीन प्रकारची असते. सर्व लोकांची श्रद्धा त्यांच्या त्यांच्या सत्वाप्रमाणे म्हणजे प्रकृती स्वभावाप्रमाणे असते. मनुष्य हा मुळातच श्रद्धामय आहे. ज्याची ज्या ठिकाणी श्रद्धा असते त्याप्रमाणे तो घडत असतो, त्याचं व्यक्तिमत्व घडत असतं. सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भरत भवती भारत, आपल्या आपल्या सत्वाप्रमाणे म्हणजे प्रकृती स्वभावाप्रमाणे श्रद्धा ही होत असते. श्रद्धामयोयम पुरुषः, हा मनुष्य स्वभावताच श्रद्धामय आहे. अश्रद्ध असा मनुष्य नाही. योयश्रद्ध एव सहा, ज्याची ज्या ठिकाणी श्रद्धा तसा तो बनत असतो. म्हणजे देव नाही असं म्हणणारी जी मंडळी असतात त्यांची देव नाही अशी श्रद्धा असते, म्हणून तो नास्तिक होतो. आणि देव आहे असं जो म्हणत असतो त्याची श्रद्धा देव आहे असं म्हणत असते, म्हणून तो आस्तिक होतो. मुळातच श्रद्धामय आहे. कोणतं तरी एक गृहित धरून मनुष्य सतत चालत असतो, आपल्या प्रकृतीप्रमाणे त्याचं गृहित असतं. सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवती भारत. ज्याचं जसं सत्व असेल तशी त्याची श्रद्धा असते. इथं जो सत्व हा शब्द आहे, हा शब्द देह स्वभाव किंवा बुद्धी किंवा अंतःकरण असा आहे. जे सत्व त्याला लाभलेलं आहे, जो देह स्वभाव अथवा बुद्धी अथवा अंतःकरण त्याला लाभलेलं आहे, त्याप्रमाणे त्याची श्रद्धा असते. म्हणून श्रद्धा याचा अर्थ स्वभावानुसार मनुष्याला होणारी त्या त्या प्रकारची सहज प्रेरणा स्वभावानुसार. जर स्वभाव परमेश्वर नाही असा असेल तर त्या प्रकारची प्रेरणा त्याला होते, आणि परमेश्वर आहे अशी जर प्रेरणा असेल तर तशा प्रकारची श्रद्धा त्याच्या ठिकाणी निर्माण होते. अशा रीतीने स्वभावानुसार मनुष्याला होणारी त्या त्या प्रकारची सहज प्रेरणा, आणि त्या प्रेरणेला मनुष्य गंमत म्हणजे विश्वासाने चिकटून राहतो. त्याची बुद्धी देखील विश्वासाने चिकटून राहते, त्याचं मन देखील विश्वासाने चिकटून राहतं. या दृष्टीने स्वभाव आणि श्रद्धा हे जवळजवळ पर्यायवाचक असे शब्द आहेत. जसा स्वभाव तशी श्रद्धा असं थोडक्यात सांगता येणं शक्य आहे. ज्याची जशी बुद्धी तशा प्रकारचं त्याला फळ. आणि ही बुद्धी होणं किंवा न होणं हे प्रकृती स्वभावावर अवलंबून आहे. आणि जर प्रकृती स्वभावावर अवलंबून असेल तशा प्रकारची बुद्धी होणं अथवा न होणं आणि जशी बुद्धी तसं फळ, तर मग प्रकृती स्वभावामध्ये बदल होतो की होत नाही हा एक प्रश्न याच्यातून निष्पन्न होतो. त्याला भगवद्गीतेचं उत्तर असं आहे की आत्मा हा प्रकृतीला बांधील नसल्यामुळं, आत्मा हा स्वतंत्र असल्यामुळं देह स्वभाव हा अभ्यासाने आणि वैराग्याने हळूहळू पालटता येतो. अभ्यासेनु तो कौंतेय वैराग्येणच गृह्यते. कष्ट कमी अधिक लागतील, पण अभ्यास आणि वैराग्य या दोन गोष्टींमुळं प्रकृती स्वभावामध्ये पालट होणं शक्य आहे. या इथं मात्र या गोष्टीची चर्चा केलेली नाही. इथं मात्र श्रद्धा भेद का निर्माण होतात आणि कसे कसे काम करतात एवढंच या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. त्रिगुणांमुळे विविध प्रकारचे स्वभाव निर्माण होतात हे पहिलं कथन या अध्यायामध्ये आहे. हे जे स्वभाव निर्माण होतात त्या स्वभावामुळे श्रद्धा देखील तीन भागामध्ये वाटली जाते असा हा अध्याय सांगतो. आणि श्रद्धेनुसार जीवनात ज्या निरनिराळ्या क्रिया होतात त्या क्रियांचं वैविध्य देखील, जसं आहार तप कर्म याचं जे वैविध्य निर्माण होतं ते वैविध्य काय आहे हे देखील या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. असं असल्यामुळं प्रथम तीन प्रकारच्या ज्या श्रद्धा आहेत त्या श्रद्धांचं निरूपण या अध्यायामध्ये केलेलं आहे. मनुष्यामध्ये या तीन श्रद्धा त्रिधा भेद निर्माण करतात आणि त्या श्रद्धांचे वेगळे वेगळे परिणाम दिसून येतात, स्पष्ट दिसून येतात, बाहेर दिसून येतात. त्याच्यामध्ये सर्वात प्रथम सत्व प्रधान असा जर स्वभाव असेल तर अशा स्वभावाचे पुरुष हे देवांचं यजन करतात. तसंच परमात्म्याचं देखील यजन करतात. देव म्हणजे सूर्य, चंद्र, वरुण, अरुण या वैदिक देवदेवता आणि शिवाय राम, कृष्ण, दत्त, शिव, हरी अशा प्रकारच्या देवदेवता आणि अक्षर असा परमात्मा. असं यजन करण्यासाठी दैवी गुणसंपदेची आवश्यकता असते. या दैवी गुणसंपदेचं वर्णन अभयम, सत्व, संशुद्धी, ज्ञान, योग, व्यवस्थितीही अशा गुणांनी 16 अध्यायामध्ये वर्णन केलेली आहे. आणि असे दैवी संपदा लाभलेले महात्मे यजन कसं करतात हे 9 सांगितलेलं आहे. महात्मानस्तु माम पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिता भजन्ति अनन्य मनसा ज्ञात्वा भूतादिमव्ययम् सततम् कीर्तयन्तो माम् यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्त्यश्च माम् भक्त्या नित्ययुक्ता उपासते. या उपासनेला भगवंत शास्त्र संमत उपासना असं म्हणतात. पहिला विषय असा आहे, राजस आणि तामस असा जर स्वभाव प्राप्त झाला असेल तर राजस स्वभावाचे यक्ष आणि राक्षस यांची उपासना करतात असं भगवंत म्हणतात. यक्ष आणि राक्षस म्हणजे ऐहिकातल्या गोष्टी पुरवण्यासाठी म्हणून मददगार होणारे अशा देवता म्हणा किंवा अशा शक्ती म्हणा. आणि तामस स्वभाव लाभलेले जे आहेत ते याच गोष्टी प्राप्त करण्यासाठी म्हणून प्रेत आणि भूतगण यांच्यापासून शक्ती मिळवण्याच्या मागे लागतात, त्यांचं यजन करतात. या सर्वांचं वर्णन भगवंतांनी 16 आसुरी गुणसंपदा म्हणून केलेलं आहे. दंभो दर्पो अभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च अज्ञानम चाभिजातस्य पार्थ संपदम आसुरीम. आणि दंभ अहंकार युक्त असे होऊन ते काम आणि आसक्ती याच्या जोरावर शास्त्र विरुद्ध असं घोर तप देखील करतात. कशा करता करतात तर भोग प्राप्त होण्यासाठी म्हणून करतात. आणि शरीरात जो पंचभौतिक शरीराच्या समुदायामध्ये असलेला शरीरांतर्गत असा जो परमात्मा म्हणजे मी, परमात्मा भगवंत, त्या परमात्म्याला देखील ते कष्ट देतात एक प्रकारे. अशा प्रकारच्या उपासना करून अशा प्रकारचे जे पुरुष आहेत ते अविवेकी आसुरी बुद्धीचे असं भगवंत बायफर्केशन करतात. अशा प्रकारे ज्या त्रिविध श्रद्धा आहेत ते त्रिविध श्रद्धा सत्व, रज आणि तम कशा कशा प्रकारे वर्तन करतात आणि त्यांचं फल काय असतं असं भगवंतांनी सांगितलं. आणि मग हीच गोष्ट भगवंत आहार, यज्ञ, तप, दान या गोष्टीबद्दल सांगतात. जर श्रद्धा आपल्या स्वभावाप्रमाणे श्रद्धा घडत असेल आणि श्रद्धेप्रमाणे कर्म घडत असतील तर त्रिविध श्रद्धा सांगितल्यानंतर मग सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या श्रद्धेप्रमाणे घडत जाणारा आहार. आहार ही जी संकल्पना आहे ही संकल्पना मूळ शास्त्रामध्ये केवळ मुखाने घेण्याचा आहार नाहीये. आहार हा प्राधान्यतः मुखाने घेतला जातोच. पण त्याच्याबरोबरच सर्व इंद्रिय आहार करत असतात असं शास्त्र सांगतं. डोळे आहार करत असतात, कान आहार करत असतात, स्पर्श आहार करत असतो आणि सर्व इंद्रिय आपल्या आपल्या तऱ्हेने आहार करत असतात. त्यामुळं अंतर्यामी असणारी श्रद्धा, स्वभाव या सगळ्या बळकट व्हायला मदत होते. या आहाराचा परिणाम अंतर्व्यक्तीवर निश्चित होत असतो. भगवंतांनी या आहारामध्ये मुख्यतः असणारा जो आहार म्हणजे मुखानी घेण्याचा आहार, त्याच्याबद्दल या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. जर सात्विक स्वभाव आणि श्रद्धा असेल तर अशी व्यक्ती आहार कशी करते याचं वर्णन भगवंतांनी केलं. भगवंत म्हणतात की अशा व्यक्तीचा आहार रसाळ, मधुर, स्निग्ध, स्थिर. स्थिर याचा अर्थ दीर्घकाळ उत्तम परिणाम करणारा असा, मनाला आनंददायक असा आहार असतो. हे जे शब्द आहेत आहाराकरता वापरलेले आणि खाण्याच्या अंगाने दर्शित होणारे हे शब्द आहेत, हे सर्व इंद्रियांच्या आहाराला देखील लागू होऊ शकतील. रसाळ, मधुर, स्निग्ध, स्थिर म्हणजे दीर्घकाळ उत्तम परिणाम करणारे आणि मनाला आनंददायक असा आहार करावा असं सात्विक श्रद्धा असणाऱ्या व्यक्तीला वाटतं आणि त्याचा आहार तो तशा प्रकारचा ठेवतो. या आहाराचा एक परिणाम देखील होतो, आयुष्य वृद्धी, सात्विक वृत्तीमध्ये वृद्धी, बल, आरोग्य आणि प्रीती वाढवणारा असा हा आहार असतो. मुखानी घेण्याचा आहार आणि सर्व इंद्रियांचा आहार जर अशा प्रकारचा असेल, भगवंतांनी सर्व इंद्रियांचा जोडलेला नाही पण लक्षणानी आहार हा मग सगळीकडे जोडणं आवश्यक आहे. असं असल्यामुळं असा आहार आयुष्य, सात्विक वृत्ती, बल, आरोग्य आणि प्रीती वाढवणारा असा राहतो. प्रीती वाढवणारा याचा अर्थ भगवंतावर प्रीती वाढवणारा. तसंच परस्पर जे संबंध आहेत मनुष्याचे मनुष्याशी, ते प्रेमानी वर्तन करायला प्रवृत्त करणारे असे. तो जिथं जाईल तिथं प्रेम देईल, प्रेमाची बरसात करेल असं त्याचं होत राहतं. या सात्विक आहाराचं देखील नेहमी मितसेवन आवश्यक आहे असं भगवद्गीता अन्यत्र सुचवते. नात्यश्न तस्तु योगोस्ती नच एकांतम अनश्नतः. अति आहार घेऊन योग होणार नाही, तसं आहार अजिबात तोडून देखील योग होणार नाही. सात्विक आहार असेल तो आहार देखील मित असावा असं भगवद्गीता सहाव्या अध्यायामध्ये सुचवते. तसंच तो युक्त असावा. युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःख. हा योग हा तेव्हा दुःखाचा नाश करणारा असा होईल जेव्हा तो युक्त आहार असेल. आणि या ठिकाणी मात्र आहाराबरोबर आहार विहार या सगळ्या गोष्टी भगवंतांनी जोडलेल्या आहेत. युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु कर्मामधल्या चेष्टा देखील युक्त असाव्यात. युक्त स्वप्नाव बोधस्य झोप आणि जागृती देखील युक्त असावी. तसा 18 अध्यायामध्ये देखील जो कर्मयोग सांगितला तेव्हा विविक्त सेवी लघ्वाशी यतवा कायमानसहा असं लक्षण सांगितलेलं आहे. कमी जेवणारा म्हणून सात्विक आहाराचं नेहमी मितसेवन करावं असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि जर विशेष साधना करायची असेल तर त्याहून देखील अल्पसेवन आहाराचं असावं असं भगवद्गीता सांगते. आहार ही साधना समजावून साधना समजून आपण करावी आणि ती ईश्वराला समर्पण करावी किंवा ईश्वर भावनेनी आहार या संकल्पनेकडे पाहावं असं भगवंतांनी 9व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. यत करोषी यदश्नासी यत जुहोषी ददासी यत यत तपस्यसी कौंतेय तत् कुरुष्व मदर्पणम. म्हणून हा जो आहार आहे हा आहार देखील साधना समजून करावा आणि ईश्वराला अर्पण करून करावा. केल्यावर ईश्वरार्पण बुद्धी ठेवावी किंवा ईश्वरच प्राप्तव्य आहे म्हणून या सगळ्या क्रिया चालत आहेत अशा प्रकारची भूमिका ठेवावी. तसंच जो राजस श्रद्धेने युक्त आहे कारण त्याचा स्वभाव राजस अशा प्रकारचा आहे त्याचा आहार कसा याचंही वर्णन भगवंत करतात. भगवंत असं म्हणतात की तिखट आंबट खारट अति उष्ण झणझणीत रुक्ष दाहकारक अशा प्रकारचा जो आहार आहे हा आहार रज प्रवृत्तीच्या व्यक्तीला आवडतो. हा मुखाने घ्यायचा आहार तर आहेच पण तुम्ही तिखट बोलणं आठवा आंबट बोलणं आठवा. कोणी म्हणतात ना आम्ही आंबट शौकीन आहोत असे आंबट शौक असणारे असे जे लोक आहेत तर तोही इथं पर्यायाने अर्थ घ्यावा लागतो आहार म्हटल्यावर. तसंच खारट अतिउष्ण झणझणीत रुक्ष दाहकारक या आहाराचे परिणाम देखील ठरलेले आहेत. दुःख शोक आणि रोग उत्पन्न करणारा असा हा आहार ठरतो. त्याच्यातला दुःख आणि शोक हा मानसिक अस्वास्थ्य क्षोभ विकारवशता अशी निर्माण करतो म्हणून दुःख आणि शोक निर्माण होतात आणि रोग हे त्याचे सहज होणारे स्वाभाविक शारीरिक परिणाम आहेत. याच्याखेरीज दुसरा शारीरिक परिणाम होणार नाही. सगळं गणिती पद्धतीनेच पुढे जाणे. याच्यानंतर ज्याचा तामस आहार आहे त्या आहाराचं वर्णन भगवंत करतात. तामस आहार म्हणजे निवलेलं असं अन्न. निवलेलं अन्न याच्यामध्ये ते शिळं झालेलं आहे अथवा गरम असताना अन्न शरीराला जितकं मदत करतं तितकं निवलेलं अन्न मदत करत नाही. निवलेलं आहे याचा अर्थ ते शिळं आहे असा देखील धरला जातो. तसंच निवलेलं याचा अर्थ लोकमान्यांनी वेळ होऊन गेलेलं असं केलेलं आहे म्हणजे खाण्याची वेळ टळून गेलेलं म्हणजे हल्लीच्या भाषेत एक्सपायरी झालेलं असं अन्न. निरस ज्याच्यातला रस निघून गेलेला आहे असं अन्न. दुर्गंधयुक्त उष्ट अपवित्र असं जे अन्न आहे असं अन्न तामस व्यक्तीला आवडतं. त्याच्या स्वभावानुसार त्याला ते अन्न आवडतं असं भगवंत म्हणतात. आणि बाकीच्याही आहारांची सगळी प्रवृत्ती अशाच प्रकारे तामस व्यक्तीची राहते. आहाराबद्दल सांगितल्यानंतर मग यज्ञाबद्दल भगवंत सांगतात. एकदा श्रद्धा त्रिविध झाली की आहार त्रिविध झाले. जसे आहार त्रिविध झाले तसा यज्ञ देखील त्रिविध झाला. सात्विक यज्ञ जो आहे तो यज्ञ फलाशा न ठेवता होतो. तो कर्तव्य समजून होतो. शास्त्रविधीप्रमाणे तो यज्ञ घडतो. शांत चित्तानी केलेली कृती असं त्याचं स्वरूप असतं. म्हणजे त्याच्यामध्ये स्वार्थ त्याग फलाशा न ठेवता कर्तव्य समजून सेवा आणि शास्त्रविधीप्रमाणे म्हणजे समर्पण भावानी असा यज्ञ घडतो. शांत चित्ताने असा यज्ञ होतो असं भगवंत म्हणतात. याचा अर्थ साधनेने शांत झालेल्या अशा चित्ताने, तसंच फलत्यागामुळे शांती मिळते हा जो भगवद्गीतेचा सिद्धांत आहे. 12व्या अध्यायामध्ये कोणता तो श्लोक, श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्मफलत्यागः, त्यागात शांती ही, अनंतरम कर्मफलत्यागानंतरच शांती मिळते असा भगवद्गीतेचा सिद्धांत आहे. 5व्या अध्यायामध्ये देखील युक्तः कर्मफलम त्यक्त्वा शांतिम आप्नोति नैष्ठिकीम असं सांगितलेलं आहे. तो युक्त पाहिजे, कर्मफलाचा त्याने त्याग केला की त्याला शांती मिळते असं भगवद्गीता म्हणते. त्यामुळे शांत चित्त हे कर्मफलाचा त्याग केल्यामुळे प्राप्त होतं, दुसरं म्हणजे साधनेनी प्राप्त होतं. अशा चित्तानी केला जाणारा तो सात्विक यज्ञ असं भगवंत म्हणतात. तर राजस यज्ञ म्हणजे फलाशा चित्तामध्ये ठेवून केलेला यज्ञ, दंभपूर्वक केलेली कृती, फलाशेनी स्वार्थभाव प्रतीत होतो, तर दंभपूर्वक म्हणजे नसलेली नम्रता दाखवण्याचा प्रयत्न, ऐश्वर्य इत्यादींचं यज्ञामध्ये घडणारं प्रदर्शन ते नम्रतेनी, पण तो नम्र ती नम्रता दंभपूर्वक असलेली अशी. असा जो यज्ञ आहे फलाशा चित्तामध्ये ठेवून आणि दंभपूर्वक आचरली गेलेली कृती ही, अशा प्रकारचा यज्ञ हा राजस यज्ञ म्हणून भगवंत म्हणतात. फलाशा ठेवून केलेल्या साधनेनी त्या साधनेचं पारमार्थिक स्वरूप नाहीस होऊन जातं, पण दंभानी साधनेमध्ये थेट बाधाच येते. असं असल्यामुळं हा जो राजस यज्ञ आहे हा राजस यज्ञ कुचकामी अशा प्रकारचा ठरतो. त्याच्यानंतर तामस यज्ञाचं भगवंत वर्णन करतात. शास्त्रविधी सोडून शास्त्राला न जुमानता ज्या यज्ञामध्ये अन्नोत्पत्ती घडत नाही अशा प्रकारे सर्वसाधारण मनुष्य मात्रांची जी कर्म आहेत ती कर्म ही अन्नोत्पत्ती म्हणजे संपत्ती निर्माण करणारी अशी व्हावीत, ज्याला हल्लीच्या भाषेमध्ये वेल्थ क्रिएशन असं म्हणतात. वडिलांचं जेवढं होतं तर तेवढ्या याच्यावर वडील गेल्यानंतर त्यांच्याच पेन्शनमध्ये कसा तरी आणि नंतर भीक मागायची स्थिती येत कालक्रमणा करणारा अशी परिस्थिती समाजाला अभिप्रेत नाहीये. प्रत्येकाने आपल्या यज्ञ स्वरूप अशा कर्मांनी वेल्थ क्रिएशन करावं, संपत्ती वाढवावी, त्या संपत्तीचा सर्वांना उपयोग व्हावा. इथं अन्नात भवती भूतानी अन्नोत्पत्ती असा जो यज्ञाचा एक हेतू सांगितलेला आहे ती अन्नोत्पत्ती म्हणजे सर्व अंगांनी भरभराट असा खरा आहे. मानवाच्या निष्पाप अशा जीवनासाठी अन्नोत्पत्तीचं म्हणजे संपत्ती निर्माण करण्याचं जे व्रत आहे ते व्रत अनिवार्य आहे, तर मानव समाज टिकून राहील. म्हणून अन्नोत्पत्ती याचा अर्थ समाजोपयोगी अशी जी उत्पादकता आहे ती उत्पादकता अन्नोत्पत्ती या शब्दांनी भगवंतांनी सांगितलेली आहे. अशा प्रकारे शास्त्रविधी सोडून ज्याच्यामध्ये काहीही निष्पन्न होणार नाही अशी निष्फल अन्नोत्पत्ती होणार नाही अशा प्रकारचे यज्ञ, तसंच मंत्ररहित म्हणजे यज्ञाचा जो मंत्र आहे सेवा समर्पण आणि स्वार्थ त्याग, तो मंत्र ज्या यज्ञातून हरवलेला आहे अशा प्रकारचा यज्ञ, तसंच दक्षिणा न देता केलेला असा यज्ञ असं म्हटलेलं आहे. दक्षिणा हे स्वामित्व सोडण्याचं लक्षण आहे, जे आपल्याजवळ पझेशन म्हणून आहे. आपल्याजवळ जो संग्रह आहे तो संग्रह, त्याचं स्वामित्व आम्ही सोडलं, हा भाव दक्षिणेनी व्यक्त होतो. देण्याच्याऐवजी घेण्याची जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती आसुरी भावाकडे देऊन घेऊन जाते. म्हणून रामकृष्ण आलेल्या लोकांना असं सांगत असत, कधी कधी कोणाला विचारायचे की तू इथं काय आणलंस, आणि म्हणत असत की दोन पैसे एक पैसा तरी इथं घेऊन येत जा, ठेवत जा, एखादं केळं एखादं फळ इथं आणत जा. आणि आपण म्हणतो की रामकृष्ण कामिनी कांचनाचा त्याग, त्या काळी 10,000 रुपये कोणीतरी घेऊन आला एक मारवाडी, तर रामकृष्ण म्हणाले की मी अजून तेवढा पोचलेलो नाही, मला हे नको असं म्हणाले. पण आलेल्या लोकांना म्हणायचे की माझ्याकरता नाही, देण्याची तुम्हाला सवय व्हावी म्हणून मी तुम्हाला सांगतो की इथं काहीतरी द्या. आल्यानंतर आपलं जे स्वामित्व आहे, स्वामित्वाची भावना आहे, ती भावना सोडणं याचं चिन्ह केवळ दक्षिणा यानी व्यक्त होतं. म्हणून भगवंतांनी दक्षिणा न देता केलेली कृती असा त्याचा उल्लेख केलेला आहे. तसंच श्रद्धारहित कृती, यज्ञ तर करायचा पण विनाश्रद्धेनी करायचा. एवं गुणविशिष्ट केला जाणारा जो यज्ञ आहे तो यज्ञ तामस यज्ञ म्हणून भगवंतांनी वर्णन केलेलं आहे. त्याच्यानंतर भगवंत तप दान याचं वर्णन करतात, आणि ओम तत्सत हे जे ब्रह्म नाम आहे त्या ब्रह्म नामाकडे हा अध्याय येतो. हे सगळं आपण पुढच्या वेळेला बघू. हरी ओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तोस कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृध कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. ज्ञानोबा माउली प्रभु स्वामी जी. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर सिंह.